श्री चांगदेव पासष्टी। ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। चांगदेव पासष्टीच्या 9व्या भोवीवरचं निरूपण चाललेलं आहे। जेवी नाम मात्र लुगडे, एरवी सुतचिते उघडे, का माती मृद भांडे जयापरी। लुगडे, धोतर या उपमांचा वापर करून, उपमानांचा वापर करून हे सांगण्याचा माऊलीचा हा एक प्रयत्न म्हणता येणार नाही। माऊली हे स्पष्ट करून सांगत आहे चांगदेवांना की यांच्यामध्ये भरलेला तंतूच एक पहावा। जर देह तादात्म्यात दृष्टी ठेवून, देहदृष्टीने जर पाहिले तर आपल्याला ते लुगडे किंवा धोतर दिसते, पण दृष्टा म्हणून एका साक्षीभावाने पाहिले तर त्यात ओतप्रोत एक तंतूच भरलेला आहे। मातीचे निरनिराळ्या प्रकारचे भांडे, त्यांची निरनिराळ्या प्रकारची नावे असतात, पण ते सगळेच्या सगळे एक मातीच असतात। माती व्यतिरिक्त इतर ते सगळं काही नाही। अशा प्रकारचा बोध या भोवीच्या माध्यमातून माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेव महाराजांना ठसवतात आणि पुढे असं सांगतात की ही भिन्नतेची दृष्टी जाऊन अद्वैत भावाने एकत्वाची दृष्टी आली पाहिजे। जर देहभाव नसला तर एक दृष्टा म्हणून या संपूर्ण जगात परमात्माच ठसून भरला आहे असं दिसते, पण देहभाव जर असेल तर मग निरनिराळे नाव, रूप, वर्ण, जाती हा भेद असा दिसून येतो, आणि जोपर्यंत हा भेद आहे तोपर्यंत द्वैत आहे, आणि जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत परमात्मा खूप लांब आहे। परमात्म्याच्या अत्यंत जवळ जाण्यासाठी अद्वैत भावानेच जावे लागेल। कालच्या भागामध्ये अष्टांग योगाच्या माध्यमातून ध्यानात स्थिर होण्याची जी मॅकॅनिझम आहे त्याचं फार ॲब्रिज्ड, अत्यंत छोटासा एक दंश आपण काल आपण घेतलेला होता, ते समजण्याचा प्रयत्न केला। आता देहभाव जाऊन आत्मभावामध्ये स्थिर होणे हे कसे आहे, कसं होते, आणि याच्या माध्यमातून सारा संसार त्या आत्मसत्तेने भरला आहे असं कसं दिसून येते, या विषयाची काही चर्चा आज येणार आहे। तो भाग आज सुरू करूया।
पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
देह राहिला पण देहभाव नष्ट झाला अशी स्थिती आली पाहिजे। देह नष्ट करायची गरज नाही, खूप जन्मोजन्मी पुण्य केले तेव्हा हा नरदेह प्राप्त झाला। हा नरदेह अत्यंत काळजीपूर्वक जोपासायचा असतो, कारण या देहामध्ये राहूनच पुढची प्रगती शक्य आहे। जर या देहामध्ये आपण नसू तर आध्यात्मिक प्रगती करण्याचा पुढचा पूर्ण मार्ग विस्कटून जाईल, खोळंबून जाईल। अध्यात्म मार्ग पुढे पुढे गहन होत जातो आणि त्या गहन मार्गात चालताना विचलित न होता तुम्हाला साधना करायची असते। साधना म्हणजे एका पायावर उभारून हिमालयात जाऊन तपस्या करायची तशी नाही, तर मी एक पवित्र आत्मा आहे याची क्षणोक्षणी अनुभूती या संसारात राहूनच करायची आहे, आणि त्यासाठी हा आपल्याला देह प्राप्त झाला आहे। जोपर्यंत देह आहे तोपर्यंत पॉसिबिलिटीज आहेत, अपॉर्च्युनिटीज आहेत, आणि अनंत पॉसिबिलिटीज आहे, अनंत अपॉर्च्युनिटीज आहे, इनफायनाईट आहेत, पण त्यासाठी या देहाची पण काळजी करायला लागेल। आपण काय खातो, कशा प्रकारचा आहार घेतो, आपली दिनचर्या कशी आहे, कशाप्रकारे विचार करतो, कशाप्रकारे व्यवहार करतो, आपले लोकांशी संबंध कसे आहे, या सर्व गोष्टीसाठी हा देह आहे, आणि या देहामध्ये हे सगळे यमनियम पाळून जर आपण या देहाची जोपासना केली तर जास्तीत जास्त वेळपर्यंत आपल्याला ध्यानात राहता येईल, जास्तीत जास्त साधनेत राहता येईल। वयोमर्यादा झाली म्हणून मी काही करू शकत नाही असं नाही. जितकी जास्त वयमर्यादा होईल, वय जितकं वाढत जाईल, विजडम तितकी जास्त वाढते. या उलट सगळं नेत, सगळी इच्छा खाण्यापिण्याकडे असेल तर म्हातारपण फार डिफिकल्ट होत जाते. परमार्थाकडे जर कल लहानपणापासूनच असेल तर म्हातारपण अवघड होत नाही. अशी जी अवस्था हळूहळू आपल्याला पुढे न्यायची आहे, मग त्याला देहभाव राहील तरी कसा? आणि ज्याचा देहभाव जाऊन जो आत्मभावामध्ये स्थिर झालेला, त्याला हे संपूर्ण जग, हा संपूर्ण संसार त्या आत्मसत्तेनीच भरलेला आहे असे दिसून येते. जसं या ओळीमध्ये सांगितलंय, जेवी नाम मात्र लुगडे, एरवी सुतची ते उघडे. असाच अष्टावक्रांनी सुद्धा जनक राजांना अष्टावक्र गीतेमध्ये सांगितलंय, तंतु मात्रो भवदेव परो यत यत विचारिता आत्मतम मात्र मे वेदम तद्वत विश्वम विचारिता. अष्टावक्र गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये हा एक पाचवा श्लोक आहे आणि तंतु मात्रो भवे देव परो यत यत विचारिता. विचार केला तर वस्त्र म्हणजे तंतूंचा, त्या लहान धाग्यांचा एक समुच्चयच आहे, समुदायच आहे. तंतु मात्रो भवे देव आणि आत्मतन्मात्रमेवदम तद्वद विश्वम विचारितम. त्याचप्रमाणे विचार केला तर हा संसारसुद्धा आत्मसत्तेचे सत्तेनीच भरलेला आहे, एका आत्म्यानीच हा संपूर्ण संसार भरलेला आहे. मग त्या परमात्म्यापासून निर्माण झालेला हा जगताचा पसारा शेवटी त्या परमात्म्यातच विलीन होतो, कारण परमात्म्याचाच पसारा परमात्म्यातच विलीन झाला तर काय झालं? समजा एक बॉटल आहे, त्या बॉटलमध्ये हिरवा रंग भरलेला आहे, ऑइल पेंट किंवा वॉटर कलर एक हिरव्या रंगाचा त्यात भरलेला आहे. एक ड्रॉपर टाकून त्याच्यामध्ये फसवून त्यातून आपण काही थेंब शोषून घेतलेत आणि त्या बॉटलच्या बाहेर काढलेत तर बॉटल वेगळी आणि ते ड्रॉपर वेगळं असं दिसते. पण ड्रॉपरचं वरचं नोझल दाबलं तर परत ते थेंब त्याच बॉटलमध्ये पडतात, मग तो रंग त्याच रंगामध्ये विलीन झाला. असा हा विश्वाचा पसारा विश्वामध्येच विलीन होतो. आपण म्हणतो हा मेला, हा जगला, याचा जन्म झाला, तो मरण पावला, पण वास्तविक काय झालं? काहीच नाही झालं. वास्तविक विश्व हे विश्वातच राहिलं, विश्व हे विश्व होऊन राहिलं. ते जसं होतं विश्व तसं विश्वात्मकच राहिलं. तर संसार शेवटी त्या परमात्म्यातच विलीन होतो, परमात्म्यातूनच निर्माण होतो, परमात्म्यातच विलीन होतो. जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीन अवस्था असतात, ज्याला आपण ब्रह्मा विष्णू महेश असतो म्हणत असतो. क्रिएशन, नॉरिशमेंट अँड डिस्ट्रक्शन इंग्रजीमध्ये. या तीन अवस्था त्या परमात्म्याच्या सत्तेतच चालतात, तीनच्या तिन्ही अवस्था. आणि सर्व प्राणी मात्रांमध्ये आत्मा आहे, सर्व प्राणी मात्र त्या आत्म्यात आहे. आता असे ज्ञान आपल्याला होत नसल्यामुळे मनुष्य प्राणी स्वतःला देह समजून सर्व कर्मे करीत असतो. जो म्हणतो ना की मी असं केलं, मी ते सकलं, मी तसं केलं, समजायचं त्याचा आत्मभाव 100% आहे. जेव्हा आपल्या व्यवहारातून मी हा शब्द कमी कमी होत जातो ना, तेव्हा आपण हळूहळू देहभावातून आत्मभावाकडे वळतो. हे फार सोपी टेस्टिंगची मेथड आहे. तुमच्या अवतीभोवती जी लोक आहेत त्यांना तुम्ही याच्यावरून जज करू शकता, पण जजमेंटल होऊ नका, कारण त्यांना जज करायच्या आधी तुम्ही स्वतःला जज करा. स्वतःला जज करण्यासाठी हा पैमाना आहे. या पैमान्याने, या मेजरमेंटनी आपण स्वतः आपली आध्यात्मिक प्रगती किती झाली हे टेस्ट करू शकतो. एक अत्यंत साधी गोष्ट आहे. दिवसभरामध्ये मी या शब्दाचा मी किती वेळा वापर केला याची जर आपण गणना करू शकलो तर आपल्याला कळून येईल की खरोखर माझी प्रगती होत आहे की नाही. जर आपण एका कागदावर नोंद घेतली की जेव्हापासून या ग्रुपवर ज्ञानेश्वरी ऐकायला सुरुवात केली, चांगदेव 65 ऐकायला सुरुवात केली, त्यानंतर मी किती वेळा मी म्हणत आहे आणि तत्पूर्वी मी किती वेळा मी म्हणत होतो, या साध्या एका प्रमाणावरून तुम्हाला हे कळून येईल की खरोखर हे वाचन, हे श्रवण, हे पठन काही कामी पडत आहे की नाही. आणि जर मी म्हणण्याचा तुमचा भाव किंवा मी म्हणण्याची तुमची फ्रिक्वेन्सी कमी झाली असेल तर समजायचं की नक्कीच आता तुम्ही त्या मार्गावर चाललेत. पाऊल वेडे वाकडे जरी पडत असले काही हरकत नाही, पण कमीत कमी आपण त्या मार्गावरती आलेलो आहे. लगेच आपण त्याच्यावरती धावायला लागणार नाही, वेड्या वाकड्या पावलांनीच सही, पण आपण चालायला तर लागलो. म्हणून हा मीपणा, मी म्हणण्याचा भाव हा कमी कमी होत गेला पाहिजे. मनुष्य प्राणी स्वतःला देह समजून सर्व प्रकारची कर्मे करीत असतो, म्हणून त्याची आध्यात्मिक प्रगती होत नाही. सर्व दृश्य पदार्थांना खरे समजून बुद्धीने जड होत जातो. जेव्हा जेव्हा सर्व पदार्थांना आपण खरं समजतो, खरं म्हणजे आपल्याला देहदृष्टीने सगळं खरं आहेच, पण आत्मतादात्म्यावर आल्यानंतर या सर्व गोष्टींचा काहीही उपयोग नसतो, नाही का? सिकंदरची गोष्ट आपण ऐकलेली होती ज्ञानेश्वरी वाचनामध्ये. वैसे तो सिकंदर के इरादे बहुत आली थे, पर जब मरा सिकंदर तो दोनों हाथ खाली थे. तशी अवस्था आहे, जब मरा सिकंदर तो दोनों हाथ खाली थे, अन्यथा उसके इरादे तो बड़े आली थे. संपूर्ण जगाला जिंकून मी सगळं जगाला एक करून टाकेल असा इरादा होता, पण जगही राहिलं नाही आणि ती सिकंदरची बुद्धीही राहिलेली नाही, त्याचं शरीरही राहिलं नाही. जब मरा सिकंदर तो दोनों हाथ खाली थे. त्याला भरभरून पाहिजे होतं, पण मरताना दोनों हाथ खाली थे. सिकंदर फक्त नावाला आहे, आपल्या आतमध्ये सुद्धा सिकंदरच बसलेला आहे. आपल्या आतमध्ये सुद्धा सिकंदर तसाच बसलेला आहे. आपली पण इच्छा हीच आहे, आपली पण हाव हीच आहे की मलाच सगळं मिळावं, मलाच सगळं प्राप्त व्हावं. या सगळ्याच विश्वातलं जे काही वेल्थ असेल, एस्टेट असेल, प्रॉपर्टी असेल, ती सगळी माझीच होऊन जावी आणि मलाच मला सगळं भेटावं, मलाच उच्च पद भेटावं, मीच श्रीमंत व्हावा, मलाच चांगली गाडी असावी, मलाच बंगला असावा, माझंच शेत चांगलं असावं, माझंच क्लिनिक सगळ्यात चांगलं असावं. हे काही नाही, आपल्या आतमध्ये बसलेला तो सिकंदर आहे. परंतु जेव्हा आपण जाऊ तेव्हा हे दोन्ही हात खाली असणार या शरीराचे, आत्मभावाने तेव्हाही आपण समृद्धच असू. कमीत कमी हे हा आत्मबोध, ही आध्यात्मिक प्रगती ही आपल्यासोबत राहील. काही राहील नाही राहील, पण हे मात्र नक्कीच आपल्यासोबत राहील. जेवढी काही आध्यात्मिक प्रगती होऊ शकेल ध्यानाच्या माध्यमातून, श्रवणाच्या माध्यमातून, नामस्मरणाच्या माध्यमातून, ती आध्यात्मिक प्रगतीच आपले पुढचे जन्म डिसाईड करेल. आणि पुढच्या जन्मामध्ये होणारी आध्यात्मिक प्रगतीसुद्धा आता झालेल्या प्रगतीच्या पुढे घेऊन जाणारी असेल. म्हणून एकमेव गोष्ट जी आपल्यासोबत जाईल ती म्हणजे आपला कार्मिक अकाउंट, आपला स्पिरिच्युअल अकाउंट. हा स्पिरिच्युअल अकाउंट आपल्यासोबत जाणार आहे. म्हणून मन लावून ऐका ही चांगदेव 65, ही ज्ञानेश्वरी, माऊलींचे हे गोड शब्द. चैतन्याची प्रचिती येण्यासाठी सद्गुरूंनी दिलेली साधना दीर्घकाळ करावी लागते. सद्गुरूंनी दिलेला बोध, ते ज्ञानाचा कुरुठा, तेथ सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगोणी. 4 अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या माऊली सांगतात, जे संत असतात, ज्यांना आत्मबोध झाला आहे, जे आत्मसाक्षात्कारी आहे, ते ज्ञानाचा कुरुठा, दे आर ट्रेजर ऑफ नॉलेज. ते ज्ञानाचा कुरुठा आहेत. तेथ सेवा हा दारवंटा, त्यांची सेवा करणे हाच एकमेव उपाय आहे. तो स्वाधीन करी सुभटा ओळगुनी। हे निष्पाप अर्जुना, हे सुज्ञ अर्जुना, हे व्यवस्थित ओळखून घे आणि तो जो कुरूट आहे, तो जो ठेवा आहे, तो प्राप्त करून घे। आणि तो ठेवा कोणाजवळ आहे? त्या आत्मसाक्षात्कारी सद्गुरूजवळ आहे। आत्मसाक्षात्कारी सद्गुरूजवळ ठेवलेला ठेवा प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्यांना शरण जावं लागेल, त्यांची सेवा करावी लागेल, प्रणिपात करावा लागेल, नतमस्तक व्हावं लागेल, समर्पित व्हावं लागेल आणि आपलं अस्तित्व संपवून त्यांच्या अस्तित्वात आपलं अस्तित्व मिळवलं की बस। ज्याप्रमाणे एखादा छोटासा ओढा नाला मोठ्या नाल्याला जाऊन मिळतो, मोठा नाला एका नदीच्या माध्यमातून गंगेला जाऊन मिळते, एकदा का गंगेला जाऊन मिळालं तर मग ती गंगा समुद्राला मिळणारच आहे। कारण कितीही आपण वाईट असू, आपण कितीही घाणेरडे असू, कसेही असू, कितीही अज्ञानी असू, तरी माऊलींनी दाखवलेल्या मार्गावर चालू लागलो की मग आपोआप आपण त्याच गंतव्याला पोचणार। बोलिली लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध। हे सिद्ध महाराज आहे, यांच्या पावलावर पायल पाऊल ठेवून चाललो, आपलं पाऊल वेडं वाकडं पडलं तरी चालेल, आपल्या तोंडातून वेडे वाकडे बडबड करणारे शब्द निघाले तरी चालेल, आपण अज्ञानी असलो तरी चालेल, पण माऊलीचं बोट सोडू नका। माऊलीच्या बोटाला आपण जर धरून चाललो तर नक्की त्या पाण्यासोबत वाहत वाहत आपणही त्या समुद्रात पोचणार। आत्मज्ञानाने तृप्त झालेल्या महात्म्याला हे घ्यावे ते टाकावे असं कधी वाटत नाही, कारण तो सदा संतुष्ट आहे। अशी ही वासनाच त्याच्या ठिकाणी निर्माण होत नाही आणि अशी जी वासनारहित अवस्था ती आत्मबोधाने प्राप्त होते आणि तो आत्मबोध सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त होतो। जो अविद्या राती रुसोनिया, गिळी ज्ञान अज्ञान चांदणिया, जो सुदिनु करी ज्ञानिया स्वबोधाचा। जो अविद्या राती रुसोनिया, जो सद्गुरु अज्ञान व त्यासारखे दुसरे ज्ञान गेले की मग विज्ञान उरते, पण स्वरूपाचा बोध नित्यबोध होय, त्यात काहीच उरत नाही। श्वेत केतू आपल्या पित्याला विचारतो, जे एक जाणले असता सर्व जाणले जाते ते काय आहे, जे एक जाणल्याने सगळंच काही मिळेल असं काय आहे, जे एक पाहिल्याने सर्व पाहिल्यासारखे होते ते एक काय आहे, एक मातीचा गोळ्या जाणल्याने सर्व माती सर्व मडकी ही तयार होतात। नाम हे वस्तुनिदर्शक आहे, नाम बदलले तरी वस्तू बदलत नाही। एकच पुरुष अनेक नात्यांनी ओळखला जातो, तो कोणाचा पिता असतो तर दुसऱ्याचा काका असतो, तिसऱ्याचा ताऊ असतो, चौथ्याचा मामा असतो, नाही का? त्या पुरुषाला निरनिराळे नाते असतात आणि निरनिराळ्या नात्यांनी तो ओळखला जातो, पिता पुत्र बंधू काका असे त्याचे निरनिराळे नाव असतात। म्हणून लुगड्यामध्ये धोतरामध्ये एक तंतू जरी असला तरी कोणी त्याला लुगडं म्हणणार, कोणी त्याला कापड म्हणणार, कोणी त्याला धोतर म्हणणार, कोणी त्याला शर्ट म्हणणार, एकच परमात्मा अशा प्रकारे अनेक रूपांनी अनेक नावांनी तो व्यक्त होत असतो आणि तो व्यक्त होत असला तरी तो परमात्माचा आहे, परमात्म्याव्यतिरिक्त तो काहीच नाही। दृष्टा जो असतो तो दृष्टा साक्षीभावाने हे ओळखून असतो, म्हणून दृश्य सापेक्ष तो दृष्टा हा वेगळा असतो आणि जेव्हा दृश्य हळूहळू हळूहळू त्या दृष्ट्यामध्ये एकरूप होते, समर्पित होते, मग तिथे हा बोध उरतच नाही। दृष्टा आणि दृश्य हे एक झाल्यानंतर एकच वस्तू उरते आणि तिचं नाव आहे परमात्मा। ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायातल्या पुरुषोत्तम योगामध्ये सांगितलेला जो पुरुषोत्तम आहे किंवा उत्तम पुरुष आहे तो इतर कोणी नसून हाच एक आहे। जिथे क्षर पुरुष अक्षर पुरुष दोन्हीही संपतात तिथे उत्तम पुरुष शेवटी उरतो, अशी ती उत्तम पुरुषाची कहाणी आपण 15व्या अध्यायात ज्ञानेश्वरीच्या पाहिली. आज इथे या चांगदेव 65ची 9वी ओवी समाप्त होत आहे. ओवी समाप्तीच्या आधी एकदा पुनरुच्चारण करणे आवश्यक आहे.
जेवी नाम मात्र लुगडे एरवी सुतची ते उघडे कामाती मृदभांडे जया परी.
तर 9व्या अध्यायामध्ये परमात्म्याची कल्पना, विश्वाची कल्पना आणि त्या विश्वामध्ये तो परमात्मा कसा भरून उरलेला आहे, तंतुरूपाने सर्वत्र कापडामध्ये जसा एक रेषाच असतो तसा हा परमात्मा पूर्ण विश्वामध्ये जगामध्ये परमात्मस्वरूपाने भरलेला आहे, ठसलेला आहे, त्याचे चैतन्य सर्वत्र आहे. अशा प्रकारची ही 9वी ओवी आज इथे समाप्त झाली.
पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.